हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्मेन्नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवती तैलीमय आपल्याला आज सांगणार आहेत.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. एकदा सकाळी 11 सुमारास मी स्वामीजींकडे जाण्याची संधी मला मिळाली. सरला मातोश्रींनी दार उघडले. मला त्या म्हणाल्या, जा खोलीत जा. मी देवघराच्या खोलीत गेले. मागोमाग सरला मातोश्री तेथे आल्या. तेथे स्वामीजींकडे नित्य येणाऱ्या एक वयस्कर भगिनी त्यांच्याशी बोलत होत्या. त्या अत्यंत विद्वान आणि चिकित्सक होत्या. प्रसंगी स्वामीजींशी त्या काही प्रमाणात वादविवादही करत असत. त्या स्वामीजींना म्हणत होत्या की मला या जन्मातच जीवनमुक्त दशा अनुभवाला यावी अशी इच्छा आहे. या जगाशी आपला काही संबंध नको. आपण आणि भगवंत अशा स्थितीतच आपण राहावं. अखंड देव दर्शन व्हावं आणि विश्वास दर्शनच होऊ नये असं वाटतं. त्यांच्या बोलण्यात डोकावणारा आग्रहीपणा आणि जगाविषयी असलेली थोडीशी कटुता स्वामीजींना खटकली असावी. त्यांच्या कपाळावर एक आठी उमटली. स्वामीजी पुढे बोलू लागले, देवाचं दर्शन म्हणजे काय हे आधी समजावून घ्यायला हवं. देवाचं दर्शन म्हणजे बाजारात मिळणारा भाजीपाला आहे का? देवाचं दर्शन आपल्या आतच होत असतं. देवाचं दर्शन आणि आत्मज्ञान हे दोन्ही एकच आहे. प्रथम आत मी कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. त्या प्रकाशात आपल्याला बाह्य विश्वाकडे पाहायचे आहे. आपल्याला आत्मज्ञान व्हायचे असेल तर एकट्यालाच कशाला, सर्वांना व्हावं असं मागावं. ती भगिनी म्हणाली, इतरांचं काय व्हावं हे मला माहिती नाही, पण मला मात्र आत्मज्ञान व्हावं असं वाटतंय. तो संवाद ऐकताना मी थोडीशी घाबरलेच. असा वाद स्वामीजींशी घालणं ही कल्पनाही मी करू शकत नव्हते. सरला आई शांत अविचलतेने त्यांचे संभाषण ऐकत होत्या. त्यांच्या स्वभावात तर असे प्रश्न उद्भवणं कधीच शक्य नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता सरला आईंना समजत होती आणि त्यांच्या नजरेतील स्थिरता आणि वात्सल्याने माझा धीरही टिकत होता. स्वामीजी त्या भगिनीला शांतपणे समजावत बोलू लागले, असं बघा, सर्वांच्याच कल्याणाची इच्छा करावी, साधना आपण आपलीच करायची आहे, हे तर खरंच आहे, आपला गळा आपणच उगवून घ्यायचा आहे, प्रार्थना करताना मात्र ती सर्वांसाठी करावी, आपल्या अंतःकरणात उदारता असावी, अखिल विश्वाचे कल्याण व्हावं अशी इच्छा तरी करावी, मागणं फक्त आपल्यासाठी नसावं, नाहीतर ते स्वार्थपरायणतेचं लक्षण होईल, त्याने परमार्थ साधणं फार अवघड होईल। स्वामीजी त्या भगिनीकडे पाहत तिला पटतंय का हे तपासत होते। एखादे मिनिट ती भगिनी विचार करत होती। स्वामींनी विचारले, पटतंय का तुम्हाला? त्यावर त्या म्हणाल्या, होय स्वामीजी, आत्मज्ञान व्हावं हा आग्रहच आडकाठी नको व्हायला। त्यानंतर आम्ही स्वामीजींच्या पावन चरण कमलांचे दर्शन घेतले आणि केंद्रात ध्यानाला जाऊन बसलो। दुपारी ध्यानाला जाताना दुहेरी आनंद वाटायचा। ध्यानाला बसण्यास मिळायचे शिवाय कधी कधी आईंचे आणि स्वामीजींचे ओझरते दर्शन व्हायचे, कधी त्यांच्या लांबून बोलण्याचा आवाज यायचा, त्याच्यात समाधान वाटायचे, आणि त्यांच्याकडे आज जायला मिळाले तर स्वर्गाला दोन बोटं ठेवणी वाटायची। अशाच एका वेळेला स्वामीजींच्या घरात जाण्याची सुसंधी मला मिळाली। मी खोलीत गेले, निरंजनाताई, जयूताई अशा काही जणी तेथे बसल्या होत्या। निरंजनाताई आईला काही मदत करत होती। मला वाटले की इतर साधकांप्रमाणे मी सेवा करू शकत नाही, माझे कर्म निष्काम नाहीत, ध्यान नाम विशेष नाही। मी स्वामीजींना तसे म्हणाले, स्वामीजी मी इथे सेवा करत नाही, माझे कर्म नीट नाहीत, आपण माझ्यावर नाराज तर होणार नाही ना? स्वामीजी माझ्याकडे दयापूर्ण नजरेने बघत म्हणाले, नाही नाही, मी कुणावरही नाराज नाही, मी सांगितलेला मार्ग तुम्ही सोडू नका। मला धरून ठेवणं म्हणजे परमार्थाला, प्रेमाला धरून ठेवण्यासारखे आहे। मी म्हणाले, होय स्वामीजी, पण स्वामीजी माझं मन चंचल आहे, तुम्हीच कृपा करून माझं बोट धरून ठेवाल का? म्हणजे मला कसलीच भीती नाही। स्वामीजी आश्वासक शब्दात म्हणाले, हो मी धरून ठेवेन, तुमच्यामधील सद्गुणांचे रक्षणही करीन, पण तुमच्या मनात जे विकल्प येतात त्याने मी धरलेल्या हाताला हिसडा देऊन पळू नका। तुमच्या मनात इतर साधकांविषयी विकल्प येऊ शकतो, साधनेवरचा विश्वास कमी जास्त होऊ शकतो, असं झालं तरी आपल्याला इथून जावे असं वाटू शकतं, तेव्हा तुम्ही कायमच येथे येत रहा। स्वामीजींच्या बोलण्याने आम्हाला अंतर्मुख केले। सद्भक्त वीणाताई ओक हे केंद्रातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, विद्याताई जयूताई ओकची मोठी बहीण, वीणाताई जयूताईची धाकटी बहीण, या भगिनींचा स्वामीजींवर फार मोठा भाव। वीणाताई अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू साधिका होती। ती लहान मुलांचे लाड करत असे, त्यांना खाऊ देणे, दिवाळीत फटाके देणे असे काही तिचे चालू असे। कुठे स्वामीजींची पाद्यपूजा असली किंवा काही विशेष कार्यक्रम असला तर त्याचे ती वर्णन आपल्या प्रासादिक भाषेत लिहून काढत असे, मग केंद्रात वाचत असे। वीणाताईच्या वाचनाच्या आधी स्वामीजी सर्वांना म्हणत असत, आता वीणा झंकार ऐकूया। खरोखरच तिची कलात्मक दृष्टी तिच्या लिखाणातून दिसून येत असे। तिचे पत्र लेखनही असेच सुंदर होते। 1995 साली तिला देवाज्ञा झाली। त्या दिवशीच्या सायंकाळच्या केंद्रावर एक प्रकारे दुःखाचे सावट आले। स्वामीजी आणि आई केंद्रात आले, नेहमीची प्रार्थना आणि गीतापठण झाले। त्या दोघांच्या चेहऱ्यावर विलक्षण व्याकुळता होती। वीणाताईविषयी बोलताना त्यांना अक्षरशः रडू कोसळले। केंद्रातील प्रत्येक साधक त्या दिवशी हेलावून गेला। त्या प्रसंगानंतर मात्र स्वामीजींनी केंद्रात तो विषय थांबवला। या प्रसंगानंतर आठवड्यानंतरची ही गोष्ट, आम्हा सर्वांना वीणाताईची आठवण येत होती। आम्ही ध्यानाला बसलो तरी सुद्धा डोळ्यावाटे अश्रुधारा वाहत होत्या। त्यानंतर मी ध्यानासाठी म्हणून केंद्रात बसले, पण ध्यान काही जमेना। मी घरात आईंकडे गेले। मी म्हणाले, वीणाताईच्या आठवणींनी फार वाईट वाटतंय। सरला आई म्हणाल्या, स्वाभाविक आहे वाईट वाटणं, तुम्ही मुली एकमेकांना भेटायचात, बोलायचात। मग आम्ही दोघी स्वामीजींच्या खोलीत गेलो। स्वामीजींनी विचारले, तू का बरं आली आहेस ते सांग। मी स्वामीजींना सांगितले वीणाताईच्या आठवणीने मला वाईट वाटत आहे. ते म्हणाले सर्वांनाच असं झालं आहे, झालं ते खूपच दुःखद आहे, पण काय करणार, जा आता ध्यानाला जाऊन बस पाहू. मी त्या दोघांना नमस्कार करून केंद्रात ध्यानाला जाऊन बसले. त्यावेळी मला बरेच शांत वाटत होते. १९९५ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. त्याआधी जवळजवळ वर्षभर स्वामीजी वडिलांच्या तब्येतीविषयी विचारत होते. ते विचारत तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे ते सांग. मीही वडिलांना सांगत असे तुमच्या तपासण्या करून घेऊया. मला त्यांची फार काळजी वाटत होती आणि खरोखरच राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. त्यानंतर 4-5 दिवसांनी मी दुपारच्या केंद्रात गेले. मी डोळे मिटून बसले होते. इतक्यात निरंजनाताई मला बोलवण्यास आली. स्वामीजी देवघरात बसलेले होते, आईही बसल्या होत्या. मी त्या दोघांकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यातून एकदम अश्रू वाहू लागले. माझ्या डोक्यावर आई थोपटत होत्या. मी त्यांच्याकडे बघितले, त्यांच्या डोळ्यात करुणा दाटून आली होती. इतक्यात स्वामीजी बोलू लागले, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होणे स्वाभाविकच आहे. त्या व्यक्तीचा जेवढा ऋणानुबंध असतो तितकाच तो राहतो. मृत्यूनंतर 10व्या दिवशी हा ऋणानुबंध संपतो. आपण तिलांजली देताना जसा हात करतो तसा त्यांनी हात केला. स्वामीजींनी डाव्या हाताची मूठ वळवली आणि अंगठा जमिनीच्या दिशेने कलता केला. मग म्हणाले, तिलांजली दिली की त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर 2 मिनिटांनी माझ्याकडे बघत ते बोलू लागले, तुझे वडील चांगले होते नाही का? देव कुठल्या कुठल्या माणसांना पृथ्वीवर ठेवतो, चांगल्या माणसांना उचलून नेतो. देवालाही चांगली माणसंच आवडतात असं दिसतंय. खरं तर आपल्या सगळ्यांनाच या मार्गाने जायचं आहे. मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व असतं. आपले आई वडील, पती पत्नी, मुलबाळ हे कितीही प्रिय असले तरी प्रत्येक जीवाच्या प्रारब्धानुसार जो तो त्या गतीला जातो. तुझे वडील सच्छील होते, त्यांना चांगली गती मिळाली आहे. मग स्वामीजींना नमस्कार केला, आईनाही केला. सरलाईंनी माझ्या आईची चौकशी केली. तुझ्या आईला इकडे घेऊन ये असंही त्या म्हणाल्या. मी म्हणाले, हो घेऊन येईन तिला. तुम्हा दोघांचे दर्शन आज व्हावे असे मला वाटत होते, तसेच ते झाले. नंतर प्रसाद घेऊन मी तेथून बाहेर पडले. एकदा सायंकाळी स्वामीजींकडे गेले होते. 2-4 भगिनी तेथे बसलेल्या होत्या. स्वामीजी पहुडलेले होते. सरलाई हलकेच त्यांचे पाय चेपत होत्या. ते दोघे भीमरूपी म्हणत होते. भीमरूपी महारुद्रा स्वामीजी म्हणत होते. हजर हनुमान मारुती सरलाई म्हणत होत्या. असे एकाडेक चरण ते म्हणत होते. ते ऐकायला आणि बघायला रमणीय वाटत होते. भीमरूपी म्हणून झाल्यावर स्वामीजींनी हरी हरी असा उच्चार केला. मग म्हणाले, अशी मजा आहे. आमच्यातील एका भगिनीला स्वामीजींनी विचारले, कसे ध्यान चालले आहे तुझे? ती भगिनी म्हणाली, चांगले चालले आहे ध्यान, आपली कृपा आहे. स्वामीजी म्हणाले, ही या सर्व संतांची कृपा आहे. तुम्हा भगिनींना ध्यानासाठी कसा बसा वेळ मिळतो साधनेसाठी. सरलाताईला सुद्धा गडबड असते. त्यातून वेळ मिळाल्यावर त्या ध्यानाला बसतात तेव्हा रंगून जातात. ती भगिनी म्हणाली, स्वामीजी सर्व तुमची कृपा आहे माझ्यावर. स्वामीजी म्हणाले, रामकृष्णांच्या भाषेत मी गंगेच्या पात्रातलं एक छोटंसं होडकं आहे. ते म्हणत, शुक नारद या स्टीमर बोटी, कितीही छोट्या बोटी बांधा त्या पहिलं पार होणारच. स्वामीजींचे अत्यंत विनम्र भावरूप पाहून आम्ही स्तिमित झालो. ती भगिनी म्हणाली, तुम्ही किती मोठे आहात हे शब्दात नाही सांगता येत, पण तुमच्या या होडीत आम्हाला जागा असू द्या. आम्ही सगळ्याच जणी एकदम म्हणालो, होय स्वामीजी आम्हाला या होडीत राहू दे. स्वामीजी प्रसन्नतेने हसले आणि हरी हरी असे उच्चारत त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. सरलाई खूप कौतुकाने पाहत होत्या. त्या भगिनीच्या पाठीवरून त्या हात फिरवत होत्या. नंतर त्या दोघांचे दर्शन घेऊन आम्ही तेथून बाहेर पडलो. एकदा सकाळी 10:30 सुमारास मी स्वामीजींकडे गेले होते. स्वामीजी पूजा अर्चना असता सगळे आवरून पडले होते. आई खोलीत आवराआवरी करत होत्या. मी खोलीत बसले. स्वामीजी मला म्हणाले, काय म्हणतात तुझे काका, बरे आहेत का? मी म्हणाले, पावसाळ्यात त्यांना थोडा दम्याचा त्रास होतो. स्वामी म्हणाले, होतो काही जणांना. क्षणभर थांबत म्हणाले, तुला सांगतो, तू जर त्यांना जिंकलेस तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला तू सहज जिंकू शकशील. मी नुसती मान डोलावली, किती कठीण होते. स्वामी म्हणाले, कुठलीही गोष्ट सहन करण्याने आपण जास्त घडत असतो. मकरंदाची बायको आहे ना, तिचं काय नाव? मी म्हणाले, जयू, जयश्री. स्वामीजी म्हणाले, अजून एक नाव आहे ना दुसरं? होय, मधुरा. आम्ही मैत्रिणी तिला जयू म्हणतो, कधी मधुराही म्हणतो. स्वामी म्हणाले, हा, ती पण किती लोकांचं करत असते, सोसत असते ती. त्या दोघांवर कार्याची जबाबदारीच आहे ना? आई म्हणाल्या, हो, ती खूप सहनशील आहे. स्वामीजी म्हणाले, सहनशीलता मोठा गुणच आहे. इथे अनेक साधक येतात, प्रत्येकाची प्रकृती निराळी असते. सरलाताई सर्वांशी प्रेमाने वागतात, प्रत्येकाचं त्यांना काही ना काही सहन करावं लागत असतं. मी आईंकडे बघितलं, त्या एकदम संकोचून गेल्या होत्या. स्वामीजी पुढे बोलू लागले, सहनशीलता संसार आणि परमार्थात दोन्हीकडे आवश्यक आहे. ध्यान करताना आपलं मन व्याप करतं, शरीर त्रास देतं, पण आपण चिकाटीने ध्यान करतोच ना, तशीच चिकाटी आणि सहनशीलता अंगी बाळगावी लागते. मुख्य म्हणजे सहनशीलतेमुळे चित्तशुद्धी होत जाते, आपलं पुण्य वाढतं. संतांनी किती सोसलं आहे समाजासाठी, ते किती व्याप काढत असतात, सगळ्या जगावर प्रेम करतात. मकरंदाची बायको म्हणूनच मला आवडते. त्यानंतर आम्ही त्या उभयतांना नमस्कार करून तेथून बाहेर पडलो. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
रेवतीताईंनी सांगितलेल्या आठवणीमुळं वीणाची आठवण खूप जागी झाली. वीणाचं स्वामीजींवर फार प्रेम होतं आणि स्वामीजींचंही वीणावर अतिशय प्रेम होतं. याचं कारण तिचा निष्कपट भाव, साधा सरळ आणि स्वभावात असणारा गोडवा, स्वामीजींच्या खालोखाल वीणाचं माझ्यावर खूप प्रेम होतं. तिचे आणि माझे ऋणानुबंध होते. त्या दिवशी वीणाचे वडील नाना स्वामीजींना भेटण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी म्हणून संध्याकाळच्या केंद्रात आले. आणि प्रार्थना झाल्यावर नमस्कार करत असताना नाना अगदी थरथरत होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि मग स्वामीजी ही रडू लागले. मी प्रथमच स्वामीजींना अशा प्रकारे रडताना पाहिलं. नानांच्या पाठीवर थोपटून नानांना शांत करत असताना स्वामीजी देखील गदगद झालेले होते। त्यानंतर स्वामीजींनी काही विवेकाच्या गोष्टी केल्या। वीणाची महती सांगितली, वीणा कशी सर्वांच्या अंतःकरणामध्ये खोल गेलेली आहे असं सांगितलं। शिवाय निर्मत्सरी, अदांभिक, सर्वांशी मैत्रीपूर्ण असं वर्तन किती गरजेचं असतं असं सांगितलं। कारण स्वामीजी असं म्हणाले की सर्वात शेवटी एकच गोष्ट शिल्लक राहते, लोक म्हणतात की चांगला होता अथवा तितका चांगला नव्हता, एवढीच गोष्ट शिल्लक राहते माणसाची स्मृतीमध्ये। तसं वीणाच्या स्मृतीमध्ये वीणा फार चांगली होती असं आपल्या सगळ्यांना कायम वाटत राहील। आणि मग अचानक केंद्रातल्या वेगवेगळ्या कोणाकोणा भगिनींकडे बोट दाखवून स्वामीजी म्हणाले, समजलं मग कराल आता कोणाचं मत्सर, तू करशील कोणाचं मत्सर, तू करशील, तू मत्सरी जीवन जगशील, तू सगळ्यांना ते तसं धक्कादायकच होतं। त्याही भगिनींना त्या मत्सरी जीवन जगतात म्हणून स्वामीजी असं म्हणत होते असं नसावं देखील, असं नसणारही, तरी देखील मत्सर कसा घात करतो आणि दुसऱ्याचा चांगुलपणा मत्सरामुळे कसा लक्षात येत नाही हे सर्वांच्या स्वामीजींनी त्या दिवशी लक्षात आणून दिलं असावं, त्याकरता ते म्हणाले असावेत। त्या व्यक्तिगत त्या त्या मंडळींकरता म्हणून हे पाहायला नको असं मी माझ्या करता ठरवलं। तसंच प्रार्थनेबद्दल मला आत्मज्ञान पाहिजे अशा प्रार्थनेमध्ये स्वामीजी म्हणत असत की मी म्हणजे देह आणि त्या देहात असलेल्या मला आत्मज्ञान पाहिजे, पण आत्मा हा देहभावनेपासून नेहमीच मुक्त असतो, तो देहभावनेपासून नेहमी मुक्त आहे अशा स्मरणात राहावं म्हणजे आत्मज्ञान। त्याच्याऐवजी हा मी कुठून आणला, त्यामुळं मला आत्मज्ञान पाहिजे असं देखील प्रार्थनेत नसावं। माझ्याही समोर अशी एक घटना घडली की एक भगिनी प्रार्थना करत होत्या, तेव्हा स्वामीजींनी म्हटलं की काय मागितलं, तेव्हा स्वामीजी म्हणाले, त्या भगिनी म्हणाल्या की मला या जन्मामध्ये आत्मज्ञान हवं। तेव्हा स्वामीजी म्हणाले, सर्वांना आत्मज्ञान मिळू देत असं का नाही म्हणालात, आणि साधारणपणे 6-8 महिन्यापूर्वी कधीतरी मी ही गोष्ट केंद्रामध्ये सांगितलेली आपल्याला आठवत असेल गुरुवारच्या सत्संगामध्ये। त्याच्यानंतर एक बहिणी माझ्याकडे येऊन म्हणाल्या की गेले 3-4 महिने मी सर्वांना आत्मज्ञान मिळावं अशी प्रार्थना करते, पण अजून मला काही आत्मज्ञान होत नाहीये। संतांचे जे शब्द असतात त्या शब्दाचा खरा मतितार्थ त्याच्यापेक्षा परत स्वतः करता वळून घेतलेलाच मतितार्थ, असा फरक त्या भगिनींच्या लक्षात येत नव्हता। त्या म्हणत होत्या, गेले 3-4 महिने मी देवापुढे उभं राहून देवा सर्वांना आत्मज्ञान दे असं म्हणतेय, पण मला काही अजून आत्मज्ञान मिळत नाहीये। तर सर्वांकरता प्रार्थना करणं म्हणजे स्वतःचा लाभ होईल ही पॉलिसी नाहीये। या पॉलिसीनी मी आपलं पॉलिसी शब्द वापरला, धूर्तपणा नाही, अशा धूर्तपणाने कधी परमार्थ साधणार नाही, की हवं आहे स्वतःलाच पण मागतो आहे सर्वांना, खरी इच्छा आहे स्वतःला आत्मज्ञानाचीच पण मागतो आहे सर्वांकरता, म्हणजे तरी होईल। खरं म्हणजे लक्षात घ्यायची गरज आहे की आता आपण आहोत तिथं मुक्तच आहोत, या शास्त्र वचनावर आणि गुरु वचनावर पक्का विश्वास ठेवून आपण तशी श्रद्धा, एक मिनिट, आपण अशी श्रद्धा शास्त्र वचनावर आणि गुरु वचनावर पक्की ठेवून चालावं, आणि ज्या अर्थी शास्त्र सांगत आहे आणि ज्या अर्थी गुरु सांगत आहे त्या अर्थी मी मुक्तच आहे अशा श्रद्धेत असावं। या श्रद्धेने ज्ञान होईल, पण ते आता कधी होईल अशा प्रकारे अशा शेवटी आर्ग्युमेंट आणि तर्कामध्ये पडू नये असं मी त्या भगिनींना सांगितलं। त्या मला असं म्हणाले की तुम्ही काय करता, तेव्हा मी असं म्हटलं की मी कधीच आतापर्यंत कधीही मागितलं नाही, काहीही मागितलं नाही, सांसारिक अडचणीपासून वैयक्तिक अडचणींपासून पारमार्थिक कोणत्याही गोष्टी करता मी मागितलंच नाही, कारण मी ज्याची भक्ती करतो त्या गुरूंना मला काय द्यायचं आहे ते कळतं। आपण मागणं म्हणजे त्यांना जे कळतं त्याचा अपमान करण्यासारखं आहे असं मी समजतो, असं म्हटल्यावर त्या झटपट तिथलं सगळं आवरून माझ्या तिथून निघून गेल्या, पण त्यांना तसं दुखवायचाही माझा हेतू नव्हता, तर ती गोष्ट त्यांना नीट लक्षात यावी। व्यापकामध्येच आपण आहोत, व्यापकामध्येच आपण असल्यामुळं आपलं वागणं, बोलणं, चालणं, मन, मनोविकार, आपलं अंतःकरण, अंतःकरण विकार, आपली बुद्धी, बुद्धीचे विकार अथवा निश्चय, हे जर परमात्म भावनेशी सुसंगत होतील तर ज्ञान हे व्हायलाच पाहिजे, कारण ज्ञान हे आपल्या स्वतःचं आहे। या गोष्टी किती बाजूला टाकता येतात हे खरं महत्वाचं आहे असं मला वाटतं, म्हणून मी त्यांना तसं म्हणालो। तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोनिया काही न मागती असं तुकाराम महाराज म्हणतात, तर ते जास्त बरं वाटतं, कारण आपण मागू ते जर अल्प असेल तर आपण कुठेतरी मुलीचं लग्न व्हावं अशा गोष्टी मागितल्या, भगवंताला आपल्याला द्यायच्यात त्याच्यापेक्षा फार अल्प असतील, तर असं परत परत मागण्याचा अधिकार आपल्याला तरी मिळेल का? मिळेलच असं सांगता येत नाही। त्यामुळं त्याच्या इच्छेने हा डाव, या संसाराचा डाव, त्याच्या इच्छेने जसा चालायचा तसा चालो, माझे प्रयत्न मी करणार आहे आणि फळाकडे पाहणार नाही, हा गीतेचा कर्माचा सिद्धांत साधनेकरता देखील लागू आहे, म्हणून मागू नये असं मला त्यांना म्हणायचं होतं, पण त्या घाईघाईने माझ्या समोरून निघूनच गेल्या असं झालं। आपण गौरीकडून अभंग ऐकणार आहोत। माझा व्हॉइस रेस साठी म्हणून अभंग काही गौरी गातीये बर का, पण माझा आवाज हा बरा आहे हे तुम्हाला समजावं जरा, अति काळजी वाटू नये म्हणून मी थोडं बोललो.
प्रकार चीते जनक गुरु से उपकार चीते जनक गुरु से माधव जगी लाभ लाय माधव जगी लाभ लाय आज मी परम हंस पाहिला आज मी परम हंस पाहिला प्रेम स्वरूप तो निर्मळ सुंदर गौरवर्ण शोभला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला रमले मन माझे विरमले रमले रे मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले नाही चिंतिला भोग कधी नाही मिरविला त्याग तसाही लौकिकतेचे दिवा स्वप्न ही सुकुनी मी मनी कधी न देखिले श्री गुरु चरणी विसावले व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो विषयी तैसा नाही भटकलो भव मृग तृष्णी कधी ना फसलो आत्महिती मन सावध झाले श्री गुरु चरणी विसावले रमले रे मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले ध्येय निष्ठ जीवन हे घडले देश देव प्रेमाने फुलले सद्गुरु संगे गुह्याऊ मगले स्वरूप सुखाला जवळी केले श्री गुरु चरणी विसावले शुभ समवर्तन घड़े सर्वथा भाषण मधुमित अंगीनम्रता परहित चिंतन मनी सर्वथा मकरंदा निज सुखी रमविले श्री गुरु चरणी विसावले रमले रे मन माझे विरमले रमले रे मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले श्री गुरु चरणी विसावले श्री गुरु चरणी विसावले
धनीन पुरे गुणगा
दाता धनी न पुरे गुण गाता तुका म्हणे सुखा तुका म्हणे सुखा धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टि न्याहारिता रूप दृष्टि न्याहारिता गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता
हरि हरि आपण नाम घेऊ सर्वजण शांत डोळे मिटून एक मिनिट दीड मिनिट पूर्ण निस्तरंग चिदाकाशात लक्ष असं राहू श्वास संथ शांत मन निर्विचार चिदाकाशात लक्ष शरीरावर कुठेही ताण नको चेहऱ्यावर ताण नको बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर चिदाकाशामध्ये रूपदृष्टी निहाळिता अशा प्रकारे पाहू सक सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार। आणि इतके सुखी होऊन जाऊ की ज्या सुखाला अंत पार नाही, सुख स्वरूप पाहणारा मी तो सुख स्वरूप आहेच। त्याच्या सुखाचा क्षणभर प्रत्यय घेऊ। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाच्या अंतरस्थितीच्या सुखाला अंतपार नाही। पण पाहणारा मी, तो मी देखील त्या सुखामध्ये सापडला, तो अंतर्बाह्य भरून गेला। हरि 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 स्वामी जी, स्वामी जी राम 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 नारायण प्रभु वासुदेवा गोविंदा हरि 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 स्वामी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि।